गुर सतगुर संग की दे हम थपे तन तन गुर नानक जन के रा जित मिले चुके सब सोग सुन थपे
तेरे कवन कवन गुण कह कह गावा तू 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 साहेब गुण निधाना तुम्हारे मेहमान वर्णना ना सको तुम्हारी महिमा वर्णन न सको तू ठाकुर उज भगवान भगवान
आरद गुणिंदा गुरु गरीब निवाज गुरु गरीब निवाज गुरु गरीब निवाज हे रब हे सस हे करुणानिद हे रब हे सस हे करुणानिद हे रब हे सस हे करुणानिद मेरी अब
हे रब हे सस हे
मेरे जिन जन अपना प्रभु पछाता जिन जन अपना प्रभु पछाता सो जन सर्व सोहजन सर्व थोक का दाता सोहजन सर्व थोक का दाता सोहजन सर्व थोक का दाता मन मेरे तन की ओट ले तिसकी सर सर्व सुख पावे तिसकी सर सर्व सुख पावे तिस कहे दर्श सब पाप मिटावे कहे दर्श सब पाप मिटावे तिस कहे दर्श सब पाप मिटावे तिस कहे दर्श सब पाप मिटावे मन मेरे तन की ओट ले अब बुसियान सजली शाद
अब सियान सजली शाद अवर सियान सगली छा अवर से आ नब सगली छा
ਕਬਰ ਸਿਆਲ ਸਜਨ ਹੀ ਸ਼ਾਦ ਇਸ ਜਨ ਗੀਤ ਹੋ ਸੇਵਾ ਲਾਗ ਇਸ ਜਨ ਗੀਤ ਹੋ ਸੇਵਾ ਲਾਗ ਇਸ ਜਨ ਗੀਤ ਹੋ ਸੇਵਾ ਲਾਗ ਇਸ ਜਨ ਗੀਤ ਹੋ
ਗੁਣ ਗਾ ਨਿਤ ਤੇਰੇ
तेरे तुझ बिन अवर न जाना मेरे साहिबा गुण गावा Thank you. ملک اپارا اگم اگوچر ملک اپارا چنتا جل چل مہیل پر پور لینا کٹ کٹ جوت تمہاری کٹ کٹ جوت تمہاری گڑ گا نت تیرے تجھ بن اور نہ جانا میرے صاحبا گڑ گا نت تیرے تجھ بن اور نہ جانا میرے صاحبا گڑ گا نت تیرے سکھ مات سب بدھ تمہاری
مندر
شاہ مندر شاہ تجھ بن نا جانا میرے صاحب Come on.
जंत सब शरण तुम्हारी जे सर्व चिंत दुध बासे
सारसना तन तन मेरी जिंदगी है। तू मेरो साहिब दाता Na पूरा सतगुरु ध्याया, पूरा
की शरण सकल पहला थे, दुख बिन से सुख पाया। प्रभु की शरण सकल पहला थे, दुख बिन से सुख पाया। प्रभु की ओ तू मेरो साहिब दाता, पौड़ी वाली उम्र पार तेरा मर्तबा, रंग रंग में तेरा प्रवर्तबा, जिया दलियों सुख जानला, सुख तेरे बस तेरा घर भला, तेरा घर रंग दाई दुद कर, मां बापा ते जपना जर, सर्व कला पर गुरूर, इस जग दाता, नानक दा सुंदर
पौड़ी वड्डी वडाया पार तेरा मर्तबा, रंग बरंगे नेक न जपन करतबा, जिया अंदर जिया सबकी जानला जानला, सब किस तेरे वास तेरा घर भला, तेरे घर नंद बधाई दुध कर, मान मता ते जपना आप जर, सर्व कला भरपूर दिसे जत कता, नानक दास दास तुद आगे बिनवता।
पवन गुरु पाणी पिता माता तत महत, दिवस रात दुदाई दाया खिले सगल जगत, चंगियाइया बुरियाइया बच धर्म करमी आपो अपनी के नेड़े के दू, जिनी नाम दया गए मुसकत गाल, नानक ते मुख उजले केती छुटी नाल, जिनी नाम दया गए मुसकत गाल, नानक ते मुख उजले केती छुटी नाल। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।